हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च म एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रश्च मे ष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रश्च मे ष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे अष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशश्च मे अष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्च प्रसवश्च बीजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नीयश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ओमिडादे बहुर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानी शगंसि षद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर् मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमती देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताईलीमये आपल्याला सांगणार आहे.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. आपल्या सद्गुरूंची आपल्याशी गाठभेट होणे आणि त्यांनी आपल्याला अनुग्रहित करणे ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी घटना आहे असे गोंदवलेकर महाराज म्हणत. तशीच घटना आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यथायोग्य काही घडलेली आहे. 21 ऑगस्ट 1986 साली मला आणि माझ्या दोन भावांना स्वामीजींनी अनुग्रह दिला. आम्ही सकाळी 8:15 सुमारास माया अपार्टमेंट येथील ध्यान मंदिरात जाऊन बसलो. स्वामीजींनी आपल्याला अनुग्रह देण्यास योग्य समजून अनुमती दिली ह्याच आनंदात मी होते. बरोबर 8:30 कुणी एक भगिनी अम्मास बोलवण्यास आली. आम्ही 7-8 जण स्वामीजींच्या घरातील देवघराच्या खोलीत गेलो. सर्वांची आसने घालून ठेवलेली होती. स्वामीजींनी सोळे नेसलेले होते. त्यांनी अंगावर उपरणी घेतले होते. ज्ञानोबांच्या देव्हाऱ्याच्या शेजारी एक आसन होते, त्यावर ते आमच्या सन्मुख बसले. त्यांनी अनुग्रह का घेतला जातो, आपण कोण आहे हे सर्व समजावून सांगितले. त्यांच्या आवाजातील मृदुता आणि गंभीरता कधीही न विसरता येण्याजोगी होती. ज्ञानाची प्रक्रिया त्यांनी समजावून दिली. स्वतः नंतर उठले. प्रत्येकाच्या जवळ जाऊन सर्व मंत्राचा आणि श्लोकाचा कागद त्यांनी आम्हाला दिला. त्या कागदावर शेवटी सोहम मंत्र स्वामीजींनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला असावा. त्यांनी आम्हाला डोळे मिटून बसण्यास आणि नंतर सोहमचे 4-5 श्वास घेण्यास सांगितले. मग प्रत्येकाजवळ जाऊन भ्रुकुटी मध्यावर आपली तर्जनी ठेवली. माझ्याजवळ ते आले. त्या कृपाळू माऊलीने माझ्या दोन भुवयांच्या मध्ये आपले बोट ठेवले आणि नंतर एक दीर्घ श्वास स्वतः घेतला. त्यांनी बोट ठेवल्या क्षणी एक निळा गडद प्रकाशाचा ठिपका मला दिसला. तो मस्तकभर पसरला. नंतर शांत वाटत होते. थोड्या वेळाने आम्हाला त्यांनी ध्यानातून उठण्यास सांगितले. प्रत्येकाने त्यांची पाद्यपूजा केली. मी पूजेचे सामान घेऊन त्यांच्या समोर बसले. ते दोन्ही पाय समोर ठेवून बसले होते. ते सांगतील तशी पूजा मी करत होते. पावलांवर चंदन, हळद, कुंकू, फुले वाहिली. मस्तकावर चंदनने टिळा लावला. त्यांच्या गळ्यात हार घातला. दक्षिणा आणि नारळ हातात देऊन नमस्कार केला. मला नारळ प्रसाद म्हणून देत ते म्हणाले, मला असे वाटते तू खूप शिकावीस, एमए पीएचडी करावीस. त्यांच्या प्रसन्न मुखाकडे बघत मी म्हणाले, हो चालेल, शिकेन मी. ते आपल्याला काहीतरी करायला सांगत आहेत या भावनेनेच मी आनंदित झाले होते. त्यानंतर लगेचच ते पुढल्या मोहिमेकडे वळले. त्यावेळी त्यांनी केंद्रातील दोन चार जणांची लग्न ठरवली होती. त्यांनी लग्न ठरवण्याचा चंगच बांधला होता जणू. माझी जन्मपत्रिका त्या दरम्यान एकदा आईने स्वामींच्या पायाला लावण्यास नेली. पत्रिका त्यांनी हातात घेतली आणि बाजूला ठेवली. मग म्हणाले, आता इथे लग्नाचे बघायला हवे. पूजनीय स्वामीजींनी मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम त्यांच्या एका खास शैलीत बेमानूमपणे पार पडला. मुला मुलीकडील निवडक मंडळींना बोलावून घेतले. ठरल्या दिवशी माया अपार्टमेंट मधील केंद्रात संध्याकाळी आम्हाला 7:15 सुमारास येऊन बसण्यास सांगितले होते. संध्याकाळच्या केंद्रात मी प्रथमच येत होते. माझे आई वडील, भाऊ आणि मी असे सर्वजण केंद्रात गेलो. बरीच लोक ध्यानाला बसली होती. बरोबर 7:30 ला 2 मिनिटे कमी असताना स्वामीजी आणि सरला मातोश्री आल्या. स्वामीजी आणि मातोश्री आसनस्थ झाले. आम्ही भगिनी वर्गात मागे बसलो होतो. स्वामीजींनी पुढील रांगांमध्ये आमच्यासाठी जागा करवली. मग आम्हाला पुढे येऊन बसण्यास कुणीने सांगितले. मी आणि आई भगिनी वर्गात जाऊन बसलो. आम्हाला वाटले होते हा कार्यक्रम घरात होईल, पण झाला केंद्रातच. भाऊ आणि वडील पुरुष वर्गात बसले. तेही नवऱ्या मुला शेजारीच. हा योगायोग स्वामीजींनीच घडवून आणला होता. तेथे आधीच त्यांनी नवऱ्या मुलाला बसवून घेतले होते. अर्थात मला हे सर्व नंतर समजले. नेहमीप्रमाणे केंद्राच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. नित्याची प्रार्थना झाली. नंतर ज्ञानेश्वर महाराज, स्वामी स्वरूपानंद यांच्या आरत्या झाल्या. स्वामींचे भावपूर्ण शब्द आणि टाळीचा ठेका ऐकून माझ्या मनाला समाधान वाटले. नंतर गीता आणि अभंग ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे वाचन झाले. त्यानंतर स्वामीजी काही बोलले. परमार्थाचा दरबार भरला होता. आजच्या त्यांच्या नित्याच्या केंद्राबरोबरच मुलगा मुलगी दाखवण्याचा एक कार्यक्रमही सुरू आहे याची कोणासही खबर बात नव्हती. कल्पना तरी कशी येणार, ना चहा ना पोहे. त्यांच्या परमार्थाच्या दरबारात आमचा हा प्रपंच गुपचूपपणे सामावून गेला होता. सरला मातोश्रींशिवाय फक्त 2-4 भगिनींनाच या कार्यक्रमाची कल्पना असावी. सौ निरंजनाताई, राधिकाताई, कांचनताई अशा काही भगिनी माझ्याकडे पाहून एकमेकीत हळू आवाजात काही बोलत होत्या, हसतही होत्या हे माझ्या लक्षात आले होते. थोड्या वेळात केंद्र संपले. स्वामींना सर्वांचे नमस्कार झाले. त्यानंतर ते उठले. आसनावरील चादर दोन्ही हात फिरवून त्यांनी सारखी केली. त्यावर आपले मस्तक टेकवले. लगेच त्यांनी मुला मुलीकडील लोकांची एकमेकात ओळख करून दिली. नंतर स्वामीजी समोर घराकडे तडक निघाले. जाताना मला म्हणाले, इकडे ये. ते समोर थेट त्यांच्या खोलीत गेले. मीही पाठोपाठ पोहोचले. मागोमाग सरला आई आल्या. माझ्या डोक्यावर हात ठेवत स्वामीजींनी मला विचारले, तुझे कुठे प्रेमबीम नाही ना? मी नाही म्हणाले. मनोमन आश्चर्य वाटले, स्वामी असेही प्रश्न विचारतात का? आता विचार करताना वाटते त्यांचा व्यवहार उदार आणि डोळस होता. त्यांनी सांगितले, हा मुलगा बघ, चांगला आहे. वास्तविक एवढ्या मोठ्या गर्दीत कोण मुलगा काही समजले नव्हते. स्वामीजी सांगतात ते योग्यच असणार अशा विचाराने मी हो म्हणाले. अशा प्रकारे एकमेकांना न बघताच आमचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. पण आम्ही सर्वांनी स्वामीजींचे शब्द ऐकण्याचे आणि त्यांचे डोळे भरून दर्शन घेण्याचे भाग्य अनुभवले. आमचा दोन्हीकडून होकार येणार असे त्यांनी गृहित धरले होते. थोड्याच दिवसात वधूवर दोन्ही पक्षाकडून होकार येतात स्वामीजींनी लग्नाबाबतची एक बैठक त्यांच्या घरात घेतली. या बैठकीचे वैशिष्ट्य असे की आमच्या बरोबर अजून एक लग्नाची बैठक त्यांनी त्याच वेळी घडवून आणली. स्वामीजींच्या आतल्या खोलीत आमची आणि बाहेरच्या खोली हॉलमध्ये अंजू आणि शशांक पुरंदरे यांच्या लग्नाची बैठक एकाच वेळी सुरू होती. स्वामीजी एकदा बाहेरच्या तर एकदा आतल्या खोलीत आई पाळीने फिरत होते. फिरताना दोन्ही हात त्यांनी पाठीमागे एकमेकात गुंफले होते. लग्नाच्या बैठकींवर ते स्वतः देखरेख करत होते. अर्ध्या पाऊण तासात दोन्ही बैठका झाल्या सुद्धा स्वामीजींचे काम अगदी झटपट होते. स्वामींनी अशी लग्ने ठरवताना त्या संबंधित घरातील लोकांनाही जपण्याचा खूप प्रयत्न केला. कारण स्वामीजींच्या कार्याची अनेकांना फारशी कल्पना नव्हती. समोर येणाऱ्या माणसांना घडवत घडवत अनेको कुटुंबांना चांगला आकार स्वामीजी देत होते. पर्यायाने समाजच घडत होता याचा अंदाज लोकांना नव्हता. त्यामुळे अशी लग्ने ठरवताना घरून विरोध होऊ शकत होता. आमच्या बाबत असे झाले की माझे सख्खे सासरे लवकर निवर्तले होते. त्यांच्या पश्चात माझ्या तुलस सासऱ्यांनी वडिलांप्रमाणे घर सावरले. त्यांना वाटे आपला पुतण्या केंद्रात जाऊन डोळे मिटून बसतो, आता तेथीलच मुलगी आणली तर तीही तेच करेल. मग संसार कोण करणार? घरातील सर्वांची सेवा कोण करेल? या विचाराने ते अस्वस्थ होत असावेत. पण त्यांनी लग्नाला होकार मात्र दिला होता. आमचा साखरपुडा लिमयांच्या घरातच झाला. केंद्रातील मुलांनी म्हणजे शशांक, पंकज, गजानन इत्यादींनी घर सजवले. स्वामींचे आसन सजवले. संध्याकाळी 6:30 सुमारास स्वामीजी आणि सरला मातोश्री आल्या. घरातील कुणी कुणी व्यक्तींनी स्वामींना नमस्कार केला. आता काका म्हणजे माझे चुलत सासरे काय म्हणतील अशी धाकधूक सर्वांना वाटत होती. पण तेही मोठ्या प्रेमाने स्वामीजींच्या पाया पडले. सुखरूपपणे साखरपुडा पार पडला. सर्व स्वामीजींचीच किमया. केंद्रातीलच मुलाशी लग्न ठरवल्यामुळे स्वामीजींचा पवित्र सहवास मिळेल तसेच केंद्रातही जाता येईल या विचाराने मी आनंदित होते. ते पोटच्या मुलांप्रमाणे दुसऱ्या मुलांसाठी किती कष्ट करत आहेत आणि ते का हे मला माहीत नव्हते. मी त्यांच्याकडे अधूनमधून जात असे तेव्हा ते मला समजावून सांगत, अगं हा संसार म्हणजे काही फुलबाग नाही हातात हात घालून फिरायला. इथे सुखदुःखे आहेत. तुझी बोलणी खाण्याची तयारी असली पाहिजे. चार लोकात राहून त्यांची कामं करताना कुणीतरी व्यक्ती काहीतरी बोलतेच, तू हे सारे सहन केलेस की बरे. मिलिंद आहेस तुझ्याबरोबर. केंद्रातील मुलामुलींनीच लग्न केलेले चांगले. मग त्या दोघांचेही विचार परमार्थाला अनुकूल राहतात. त्यामुळे संसार आणि परमार्थ दोन्हीही नीट होईल. पुढची पिढी येथे येईल. पुढली 100 वर्ष कार्य चालले पाहिजे ना. लग्नाची सर्व तयारी कशी चालली आहे याची स्वामीजी आणि मातोश्री दखल घेत. एकदा दागिने करायला टाकण्याआधी आई वडील आणि मी स्वामीजींकडे गेलो होतो. स्वामींनी कोणते दागिने करणार वगैरे विचारून घेतले. आईने सगळी माहिती सांगितली आणि म्हणाली 8 तोळे होतात सगळे मिळून. स्वामीजी म्हणाले, तुझे आता ऑपरेशन झाले आहे, ब्लॉकही नवीन घेतला आहे म्हणून सूट देतो. तुला ही एकच मुलगी आहे. एकुलत्या एक मुलीला 10 तोळे सोने घालायला हवे, ऐपतीप्रमाणे द्यावे. त्यावर माझे वडील म्हणाले, सवडीने नंतर उरलेले सोने देऊ तिला. खरे तर विमयांनी फक्त नारळ आणि मुलगी अशी अट घातली होती. स्वामीजी पुढे म्हणाले, मुलीला स्वतःचे स्त्रीधन हवे, ते माहेरून यावे, ते तिचे रक्षण आहे. स्त्रीविषयी एक उदार दृष्टिकोन ते बोलून दाखवत होते. नंतर आम्ही प्रसाद घेऊन जाण्यास निघालो. स्वतःच्या मुलीचे लग्न ठरल्याप्रमाणे सरलाही आनंदित झाल्या होत्या. बांगड्यांच्या डिझाईन विषयी त्या माझ्या आईला काहीतरी सांगत होत्या. आम्ही जिन्यापर्यंत गेलो. स्वामीजी आईंना म्हणाले, सरलाताई जाऊ दे त्यांना, आता खूप कामे आहेत पुढे. तरीही सरलाही आमच्या मागोमाग येऊन हळूच बोलत होत्या. आम्ही हसत हसत बाहेर पडलो. त्या दोघांचेही निर्व्याज प्रेम मनाला मोह पाडत होते. आपल्या घरचे लग्न असावे अशा आपुलकीने स्वामीजी आणि सरला मातोश्री आमच्या लग्नात आले होते. लग्नानंतर स्वामीजी आणि सरला मातोश्रींची वाद्यपूजा करायला मिळाली. लहानपणी केव्हा तरी सद्गुरु भक्तीची वर्णने ऐकून मनावर तसा संस्कार झाला होता. त्यामुळे पूर्वी सद्गुरूंच्या पाद्यपूजेचे चित्र कधी कधी मनोमन रंगवत असे. तिला आज मूर्त रूप मिळाले होते याचा फार आनंद झाला होता. श्रीकृष्ण
एका लग्नाच्या बैठकीमध्ये स्वामीजी मला घेऊन गेले ते. आणि असंच सोनं 70 ग्रॅम घालून देऊ असं मुलीच्या बाजूनी म्हणा 70-75 ग्रॅम घालून देऊ. आणि मुलाच्या कडचे लोक असं म्हणत होते की अजून 15-20 ग्रॅम वाढवा असं मुलाच्या कडचे लोक म्हणत होते. त्यांच्यात काही एकमत होईना. ते म्हणाले की मुलीचे लोक म्हणाले की अजून फार तर 50 पानं वाढवा जेवायची पण सोनं वाढवू नका असा प्रकार चाललेला होता. स्वामीजी त्या बैठकीतून बाहेर पडले. बाहेरच्या खोलीत आले. मला त्यांनी बाहेर बोलवलं आणि म्हणाले की मुलीच्या वडिलांना खून करून बाहेर बोलाव म्हणून मी बाहेर बोलवलं. तर माझ्या समोर स्वामीजी त्यांना असं म्हणाले की अहो 15 ग्रॅम वाढवणं, मुलगी जर घरात राहिली वर्ष 2 वर्ष लग्न न होता तर या पैशापेक्षा जास्त खाईल. तिचे कपडे लत्ते खाणं मौज मजा याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त खाईल तर देऊन टाका तू. पंधरा ग्रॅम म्हणजे काही नाही म्हणाले ते. बर म्हणाले. आणि आज जाऊन त्यांनी सांगितलं की आमची तयारी आहे. आणि मग ते लग्न अगदी आनंदात पार पडलं. अभंग
अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मत देतयांची संगती, मज देतयांची संगती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, तुझ बानाणी कंटाळा, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, न मागे न करी काही, तुझी आण गा विठोबा, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, तुम्ही आम्ही पिडो जेणे, तुम्ही आम्ही पिडो जेणे, दोन्ही वारतीये काने, दोन्ही वारतीये काने, बैसलो धरणे बैसलो धरणे हका देत दाराशी पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई तुका म्हणे याया बोला तुका म्हणे याया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला चित्त द्यावे बा विठ्ठला आता न पाहिजे केला अवघा माझा अव्हेरा पडोनी राहीन ताये ठाई उगाच संतांची ये पायी न मागे न करी काही तुझी अण गावी ठोबा तुझी अण गावी ठोबा तुझी अण गावी ठोबा तुझी अण गावी ठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
हरी हर ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करावा यात दोन प्रकार आहेत असे वाटते. एक म्हणजे नियमित काही वाचणे अर्थ समजो अथवा न समजो पण वाचणे. सद्भक्त पंकजदादा रोज 30 ओव्या वाचतात. या नियमाप्रमाणे एका वर्षात अख्खी ज्ञानेश्वरी वाचून होते. हा उपाय मीही करतो पण अभ्यास म्हणून जे विशेष प्रयत्न करावेत असे वाटते त्याला वेगळे प्रयत्न करणे गरजेचे आहेत असे वाटते ते कसे करावे. मी साखरे महाराजांची प्रत वापरतो. ओवी वाचून त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मुख्य अडचण शब्दार्थाची वाटते. साखरे महाराजांच्या प्रतीत उत्तम अर्थ दिले आहेत. तरी जर का अडचण वाटली तर अभंग ज्ञानेश्वरी किंवा अनंतराव आठवले यांनी केलेला पद्य अनुवाद वाचतो. हळूहळू अर्थ समजू लागतो. अशा प्रकारच्या अभ्यासाला वेळ अधिक लागतो म्हणून असे वाटते की त्याला वेगळा वेळच काढला पाहिजे. तसेच असे करताना गीतेचा श्लोक नीट वाचणे त्याचा अन्वय अर्थ समजून घेणे आणि मग वर सांगितले तसे करणे हे योग्य आहे का. पूर्वी भारतात असताना आपले प्रवचन ऐकण्याचा खूपच फायदा झाला. सद्गुरुमुखातून ज्ञानेश्वरी ऐकणे हा सर्वोत्तम उपाय आहे असे वाटते. पण व्यस्ततेने प्रवचने डाउनलोड करण्यात सातत्य नसल्याने हा उपाय करणे तितकेसे जमत नाही. अजून एक अनुभव म्हणजे ज्ञानेश्वरी वाचल्यावर जे सुख होते किंवा शांती मिळते त्याला उपमा नाही. पण तसे आचरण होत नाही कर्मे होत नाहीत. वाचण्याचा ज्ञानोबांच्या प्रतिभेच्या आश्चर्याचा एक आनंद आहे पण तसे जगणे ही लांबचीच गोष्ट राहते ते कसे जमवावे असं विचारलेलं आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना सगळी ज्ञानेश्वरी आपल्याला समजली पाहिजे, शब्दार्थ कळला पाहिजे आणि आपण जसं गद्य वाचतो तसं वाचता वाचता सगळं समजलं पाहिजे असं खरंच सगळ्यांना वाटतं. तसं जर नाही समजलं तर ज्ञानेश्वरी आपल्याला समजू शकणार नाही अशी आपली धारणा असतेच. जवळपास 9,000-9,500 ओव्या असलेला ग्रंथ वाचत असताना आधी वाचलेलं नंतर नंतर लक्षात राहणं, ज्ञानेश्वरी समजणं, याला जे आपण समजतो ते हे फार मुश्किल आहे, फार कठीण आहे. जेव्हा आपण 14व्या अध्यायामध्ये असू तेव्हा 3र्या अध्यायात 4थ्या अध्यायात काय सांगितलेलं आहे हे तेव्हाही तसंच्या तसं लक्षात राहणं हे अनेकांना कठीणच वाटतं. शिवाय काव्य प्रकार असल्यामुळं काव्य प्रकारातलं जे वाचन आहे ते वाचन त्याची गोडी लागणं आणि सगळं लक्षात राहणं या अडचणी जवळपास प्रत्येकाला येत असतात. ज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणजे शब्दाचा अभ्यास अशा अंगाने जर विचारायचं झालं तर मी तुम्हाला भरपूर सांगू शकेन कसा करायचा, संदर्भ ग्रंथ कसे वाचावेत, ही ओवी वाचावी, मग हा अर्थ वाचावा, मग गद्य वाचावा, मग यांनी लिहिलेलं वाचावं. अडचण अशी राहते की पुढचं वाचताना हे पूर्वी वाचलेलं लक्षात राहत नाही. आपण सगळ्यांनी क्रमिक पुस्तकं अभ्यासलेली आहेत तर साधारण 100-125 पानांची पुस्तकं असे 4-5-6 विषय वर्षभर अभ्यास करून शेवटी वार्षिक परीक्षा आपण देतो. जे सगळी मिळून जर काढली तर माझ्या मते 500 पानं सगळी मिळून होत असावीत. त्या 500 पानांचे म्हणजे काय 5-6 विषय असतील तसे अशी परीक्षा देताना देखील आपली केवढी पंचाईत होते आपल्याला माहिती आहे. कादंबरी वाचन अगदी थोड्या वेळात होऊन जातं, एक 10-15 दिवस पुरतात. पण ती कादंबरी जर अभ्यासाला ठेवली तर मात्र सगळं कठीण होऊन जातं. शब्दार्थाने ज्ञानेश्वरी वाचण्याने देखील ज्ञानेश्वरी समजत नाही असं जे म्हटलं जातं किंवा आपल्याला अनुभव येतो तो अक्षरशः खरा आहे, शब्दशः खरा आहे. कारण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याची ती तशी रीतच नव्हे. मुळात ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवर केलेला टीका ग्रंथ आहे. त्यांनी जे म्हटले की एक प्रकार असा आहे की अर्थ समजो न समजो पण वाचणे हा प्रकार नाहीये. हा एक अभ्यासाचा प्रकार आहे असं म्हणतो तो मुळातच नाहीये, तो मुळातच नाहीये. मी आळंदीला अलीकडे बराच कमी जातो, पूर्वी जायचो तर तिथं त्या अजानू वृक्षाच्या तिथं बसलेली मंडळी त्यांच्या कोणाच्याही शेजारी जाऊन बसायचं, त्याचं जे चाललेलं असतं तर त्याच्यामध्ये लक्ष घालून ते आपण पान वाचायचं तर शेजारी बसलेली व्यक्ती जे वाचते तर ते शब्द देखील धड वाचता येत नाहीत, श्रद्धेने केवळ वाचत असतात. आपण काय वाचतोय हे देखील त्यांना कळत नाही, धड शब्दाचे उच्चार करता येत नाहीत पण पारायण मात्र चालू असतं. या वाचनाने काहीही हाताला पडत नाही, श्रद्धा वाढीला लागत असेल. मी भोळ्या श्रद्धेची चेष्टा कधीही करणार नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नुसधियाची श्रद्धा जरी झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे ते प्रबुद्धा सोहोपे नव्हे. नुसत्या श्रद्धेनी आणि भोळ्या भावड्या भावानी होईल असं तर नाहीच नाही, पण सुशिक्षित माणसांनी देखील नुसती अर्थ समजवा न समजो वाचत राहायची यांनी त्याला मुळीच कळणार नाही. ज्याला प्रवचन करायचं आहे, ज्याला अभ्यास करून बोलायचं आहे, त्याच्या पक्षी जर पाहायचं झालं तर त्याला खूप ढीकभर अभ्यास करण्याची गरज आहे. पण तो अभ्यास देखील कुठूनच कुठं घेऊन जाऊ शकत नाही. त्या अभ्यासाचं रेकमेंडेशन इथं होणार नाही, त्यांनी काहीच उपयोग होणार नाही. सांगता येईल पण समजत नाही हे तसंच कायम राहतं. याचं कारण ते प्रतीतिगम्य शास्त्र आहे. अगदी सरळ शब्दाचे अर्थ समजतील असं लिहून ठेवलं तरी देखील त्याची जोपर्यंत प्रचिती येत नाही तोपर्यंत समजल्यासारखं होणारच नाही. ते जे हे सगळं करतायत की साखरे महाराजांच्या प्रती उत्तम अर्थ दिलेले आहेत ते वाचतो, शब्दार्थाची जर अडचण पडली तर, तरीही जर अडचण वाटली तर अभंग ज्ञानेश्वरी किंवा अनंतरावांनी केलेली आहे ज्ञानेश्वरी, तर त्याचा पद्य अनुवाद वाचतो हेही चांगलंच आहे. हळूहळू अर्थ समजू लागतो. म्हणजे काय होतं, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. ही जर एक ओवी, तर या ओवीचा अर्थ समजल्यामुळे समजलं. चित्ताचं समत्व व्हायला पाहिजे. चित्ताचं समत्व होणं हेच ही सगळ्या योगाचं सार आहे. हे समत्व झाल्याखेरीज या ओवीचा अर्थ कसा समजणार. मन आणि बुद्धी यांचं ऐक्य होणं, बुद्धी निश्चयात्मिका आणि मन हे रजोगुणाच्या खांदी तरळत असे, जे वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव, असं मनाचं स्वरूप. मन आणि बुद्धी एकत्र येणं हे जोपर्यंत होत नाही, चित्ताला समत्व प्राप्त होत नाही, योगाचं सार हाताला येत नाही, तोपर्यंत ही ओवी तुम्हाला समजेल अशा अर्थाने लिहिली तरी देखील तुम्हाला समजली असं थोडंच होणार आहे. असं झाल्यामुळं सगळा ग्रंथ जरी वाचला तरी काही समजलं नाही ही भावना कायम राहते. तशाही प्रकारे जर पाहायचं झालं तर श्रवणाचा लाभ विलक्षण होतो. कारण श्रवणातून आपण वाचून जे समजतं आपल्याला त्याच्यापेक्षाही अधिक श्रवणामुळे कळतं. दुसऱ्यांनी केलेल्या अभ्यासाचा तो फायदा असतो. स्वामीजी म्हणायचे की तुम्हाला काहीच करायचं नाहीये, नुसतं इथे येऊन बसायचं. मी ब्रह्मसूत्र वाचायची, मी योगसूत्र वाचायची, मी ज्ञानेश्वरी वाचायची, मी पंचदशी वाचायची, दासबोध वाचायचा आणि तुमच्यापाशी आयतं समोर ठेवायचं. तुम्हाला काहीच करायचं नाही असं ते म्हणायचे. पण हे जे काहीच करायचं नाही त्याचा फार मोठा लाभ होतो. श्रवणाचा जो लाभ आहे त्याला तोड नाही. श्रवणाने बुद्धीला समजतं पण बुद्धीच्याही आत जीवापर्यंत काही जाण्याची शक्यता असते. मनाला समजतं पण कधी कधी श्रवण करताना मनही बाजूला होतं. चित्त देखील स्तब्ध होतं. त्यामुळे सद्गुरु मुखातून श्रवण करणं हा उत्तम उपाय आहे. मी तर असं म्हणेन की सगळी ज्ञानेश्वरी समजणं हे अवघड असल्यामुळंच किंवा त्याची गरज नसल्यामुळं नामदेव महाराजांनी एकतरी ओवी अनुभवावी असं म्हटलेलं आहे. जर एका ओवीचा अनुभव आला तर त्याच्यात बरेच अनुभव येऊन जातील. सगळ्या ज्ञानेश्वरीचा अनुभव येईल. म्हणून एका बाजूने यांनी जे म्हटलंय याच्यापेक्षा वेगळा अभ्यास नाही. यांनी सगळं बरोबरच लिहिलंय. जो अभ्यास ते करतायत तर तो तसाच करायचा असतो. स्वामीजी म्हणतात मला फ्लुरसी झाली ती तेव्हा जवळपास 1.5-2 महिने मी अंथरुणावर पडून होतो. तेव्हा एक एक ओवी डोळ्यासमोर आणायचो. ही ओवी, त्या ओवीचा हा अर्थ, हा अर्थ आपल्या अनुभवाचा आहे का हे पाहायचो. हा अनुभवाचा होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे पाहायचो, आपल्यामध्ये काय बदल करायला पाहिजे हे पाहायचो, हा अनुभव येण्यासाठी काय साधना करायला पाहिजे, मनाची काय तयारी पाहिजे, बुद्धीची बुद्धीचा कसा निश्चय पाहिजे हे तपासायचो. तर माझा दिवसेंदिवस जायचा असं म्हणायचंय. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की समोर आलेली जी ओवी आहे ती आपल्या अनुभवाची आहे असं माझ्या लक्षात आलं. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीत जे लिहिलेलं आहे त्याच्या अनुभवामध्ये डूब देऊन राहणं म्हणजे ज्ञानेश्वरीचा अनुभव, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं. एरवी ज्ञानेश्वरी वाचल्यावर सुख होतं हे अतिशय खरं आहे, शांती मिळते हे खरं आहे. आपण नुकतंच ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, एका आवाक्यामध्ये ते 7 दिवसामध्ये सगळी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्यालाही एक समाधान झालं. त्याच्यातही प्रकार होतेच, आपलं जे वाचन होतं त्या वाचनामध्ये काही काही प्रकार म्हणवा निश्चित होते. वाचत असताना जर ठरलं पुरुषांनी 100 ओव्या वाचायच्या तर सगळे पुरुष 100 च्या 100 ओव्या, फक्त 100, दुसऱ्या पुढच्या ज्या भगिनींकरता आहेत त्या पुरुषांनी फक्त नजरच फिरवायची. तर फार कमी जण असतील, जर समजा 400 पुरुष असतील तर त्याच्यामध्ये 100-150 असतील की ज्यांनी खरंच प्रत्येक ओवीन ओवी वाचली मोठ्यांदा, नाहीतर एक 5-25 ओव्या वाचल्यानंतर थोडीशी मनातल्या मनात नजर फिरून परत तरीही समाधान झालं असं मला सांगायचंय. काही मंडळींना मला कोणी सांगितलं की सकाळच्या वेळेला धावत पळत तिथं आल्यानंतर आणि बसलं तिथलं असं छान जरा गारवा बाहेरचा आणि तिथे येऊन उबदार वातावरण बसल्यावर वाचून तंद्री लागून थोडेसे डोळे मिटले आणि झोप लागल्याचाही प्रत्यय आला. अशी मधून अधून अशा प्रकारे काही मंडळी आपण झोपत होतो अशी नंतर कबूल करताना दिसली. धावपळ होत होती म्हणून थोडीशी झोप लागायची तरी समाधान वाटलं. 7 दिवसाच्या नंतर सगळी ज्ञानेश्वरी वाचली असं त्यांनाही वाटलं. सगळी ज्ञानेश्वरी आपण वाचली, ज्ञानेश्वरी वाचल्यावर सुख होतं याचं कारण जो अतिशय विलक्षण असा उपदेश भगवंतांनी केला तर तो ज्या शब्दामध्ये हे शब्दे विण संवादीजे इंद्रिया नेणता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयासी, शब्दच इतके गोड रसाळ असे. आणि दुसरं म्हणजे झोप जरी लागली एखाद्याला तरी ती अशी वरवरची जागी वरवरची झोप अशी होती, बाहेर पारायण चाललंय असं समजत होतं. त्यामुळे पारायणात आहोत याचंही एक समाधान लोकांना मिळत होतं. याच्यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी देखील ऍट ए स्ट्रेच नुसती ज्ञानेश्वरी वाचली, सगळी ज्ञानेश्वरी वाचणारे कमी होते तरी आपल्याला सुख झालं, समाधान झालं, शांती मिळाली असं वाटलं, पवित्र वाटलं. पण आपल्याला एवढ्याच ठिकाणी थांबायचं नाहीये. तसं आचरण होणं तशी कर्म होणं, त्यामुळे एखादी ओवी डोळ्यासमोर घ्यावी आणि त्या ओवीप्रमाणे आजचा एक दिवस जरी पार पडला त्याचा अर्थ सगळ्याचा सगळा सगळीच्या सगळी ज्ञानेश्वरी समजणं. आपण असे कॉम्प्युटर सारखे नाही आहोत असं असल्यामुळं त्याचा भावार्थ समजणं, अनुभवाने ते लक्षात येणं हेच महत्वाचं आहे. आणि एखादा शब्द अडला म्हणून काही नाही फरक पडत, आपण बोली भाषेत ते वापरतच नाही. आपल्याला ते कठीणच आहेत कारण काही काही शब्द तर प्रथम जर कानावर पडले असतील तर आपल्याला कसा अर्थ कळणार, त्यामुळं ते दुर्बोध आहे, इंग्रजी नाही का, आपल्याला कित्येक शब्द कानावर गेलेले नसतात तर अर्थ समजत नाही. तसं मराठीमध्ये देखील आहे हे ज्ञानेश्वरी वाचताना कळतं. आपण खूप जुजबी मराठी, व्यवहाराची मराठी बोलत असताना पण ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी इतक्या प्रकारचे शब्द वापरले, आपल्यासारख्याला जर ते करायला दिलं असतं तर 30-30 भाषा वापरून आपण ते सगळे अर्थ केले असते. इतके शब्द तरी गोळा करता आले पाहिजेत ना. म्हणून ज्ञानेश्वरी त्याच्यातल्या सौंदर्याच्या अंगाने पाहताना देखील व्यक्ती स्तिमित होते. ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळ हा मोठा लोकप्रिय विषय, त्याच्यामध्ये असणारी विविध प्रकार म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची रसिकता, त्यांची सर्व समावेशकता, असे विषय घेऊन देखील लोक स्तिमित होतील एवढं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. काव्यगुण म्हटलं तरी विलक्षण आहे, त्याच्यात अलंकार, उपमा, रूपक अशा अंगानी जर साहित्याच्या अंगाने पाहायचं झालं तरी साहित्यिक कोणी असा छाती ठोकपणे म्हणत नाही की या अंगाने तरी आम्हाला सगळी ज्ञानेश्वरी कळली. त्यामुळं एक एक ओवी आपल्या अनुभवाची होणं, आचरणात येणं, या तऱ्हेने ज्ञानेश्वरीकडे पाहावं. आणि तसं म्हटलं तर एक ओवी जसं शीत समजलं की भात समजतो, तसं ओवी ओवीचा अनुभव घेत जावं, बाकी वाचावं, अर्थ लक्षात घ्यावा. पण एकदम ज्ञानेश्वरी म्हटल्यावर सगळंच समजेल आणि समजलेलं अगदी पक्क असेल असं होणार नाही आणि त्याची आवश्यकता नाही असं मी तुम्हाला सांगतो. त्याच्याऐवजी मूळ भगवद्गीता चांगली अभ्यासावी, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याच्यावर 150 ओव्या लिहिल्यात, 200 ओव्या लिहिल्यात कधी कधी, तर भगवंतांचे शब्द जे नेमके आहेत त्याचा तरी अर्थ नीट समजावा, कारण त्या विस्तारात खरंच सगळा घोटाळा होऊन जातो. पण त्याचा जर अर्थ कळला तर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं त्या 2 श्लोकांना धरून हे तर कळेल आपल्याला. या 2 श्लोकांच्या बाहेर तर अर्थ जात नाही, थोडा गेला असेल तर त्याचाच राहिलेला भाग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला असेल. अशा रीतीने अभ्यासाचाही दबदबा कमी करावा ज्ञानेश्वरीचा. मूळ भगवद्गीता नीट समजावी, ज्ञानेश्वरीचा दबदबा कमी होईल. याच्या बाहेर तर नक्की नाही हे निश्चित झालं. ते नीट अभ्यासावेत म्हणून स्वामीजींची प्रवचनाची पद्धत देखील ज्ञानेश्वरीचं निरूपण म्हणजे भगवद्गीतेच्या श्लोकाचं निरूपण आणि मग ज्ञानेश्वरी. असं केल्यामुळं मूळ भगवंतांना काय सांगायचं हे जर नीट लक्षात घेतलं तर मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्यालाच धरून लिहिलंय, त्यामुळं ते लक्षात घेणं सोपं आणि सोयीचं असं जातं. हे अभ्यासाच्या अंगाने मात्र तशा प्रकारे मी प्रवचनाकरता ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला निश्चितच, आणि आता सांगतो आहे तशाही अर्थाने ज्ञानेश्वरीकडे पाहिलंच. आपल्या आचरणाच्या दृष्टीने जरी म्हटलं तरी देखील त्या गोष्टीला एका ओवीला 10-5 प्रश्न विचारावेत. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावरून उठविली यमलोकींची खुंटली रहाटी आगवी यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवणाचे दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही ऐसे माझे निनाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. हे एक अधिकरण आहे. एक ओवी जरी म्हटली तरी एक विषय एवढ्या ओव्यांमध्ये आलेला आहे. आता या ओवीचा याचा प्रवचनाच्या अंगाने जर विचार करायचा झाला तर काय आणि अनुभूतीच्या अंगाने विचार करायचा झाला तर काय हे 2 वेगळे असले पाहिजे पहिली गोष्ट, आणि मग त्याचा समन्वय देखील असला पाहिजे. नित्य नवीन कीर्तन म्हणजे काय, कीर्तनाचे नि नटनाचे मुळात कीर्तन म्हणजे काय, कीर्तन केलं की मग प्रायश्चित्त घेण्याची गरज उरत नाही. कुठं गयेला जा, काशीला जा, प्रायश्चित्त घ्या याची गरज राहत नाही. कीर्तन केलं म्हणजे हे कीर्तन काय, कीर्तन शब्दाचा अर्थ काय, कीर्तन करायचं कसं, प्रायश्चित्ताचे जे व्यवसाय आहेत त्या भानगडीत मग पडत नाही. याचं कारण पापच शिल्लक राहत नाही. पाप म्हणजे काय, देहबुद्धीचा पापाशी संबंध आहे, पुण्याशी संबंध आहे. त्यामुळं पाप लागतच असं, मी कर्म करतो त्याचं बंधन मला आहे असं समजतं. ते कर्म जेव्हा अनिष्ट असतं तेव्हा त्या कर्माचा माझ्या मनबुद्धीवर परिणाम होतो, जे झालं ते बरं नाही असं वाटतं, त्यामुळं पाप भावना चिकटते. यम दम कीर्तन करत असताना मुद्दामून इंद्रिय दमन करणं, अभ्यास करणं योगाचा याची गरज भासत नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी, त्याला जणू अवकळा आली. अवकळा आली म्हणजे इंद्रिय दमनाचा अभ्यास मग बंद केला का? कीर्तनामध्ये इंद्रिय दमनाचा अभ्यास स्वाभाविक घडला पाहिजे का? आणि काहीतरी अर्थ असेल. तुमच्या लक्षात येईल की याची उत्तरं म्हणजे प्रवचन आहे, प्रवचन आहे. यमलोकींची रहाटणी खुंटली म्हणजे मृत्यू थांबले का? का मी मरतो हा भाव थांबला? मी मरतो हा भाव कशामुळे थांबेल? तो माझ्याबाबत जर थांबायचा असेल तर मी काय करायला पाहिजे, असा अभ्यास घडतो. ऐसे माझे नि नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे. विश्वाची दुःख नाहीशी करायला निघालेला स्वतः दुःख मुक्त होणं आवश्यक आहे का नाहीये, ओबीलाच वेडेवाकडे प्रश्न विचारावेत. आधी तू तर दुःख मुक्त हो, मग विश्वाचं दुःख त्याच्याकडे बघता येईल. अशा प्रकारचे अर्थ त्याच्यातून आपोआप बाहेर पडतात, याचा प्रवचनाला उपयोग होईल आणि याचा स्वतःच्या अभ्यासालाही उपयोग होईल. सद्गुरूंचं स्तवन, सद्गुरूंचे गुणवर्णन करणं, सद्गुरूंचं चरित्र वर्णन करणं, सद्गुरूंनी सांगितलेलं जे तत्वविवरण, तर त्या तत्वविवरणाची देखील स्तुती करणं हे कीर्तन. तशा प्रकारचं कीर्तन माझ्या हातून घडतंय का? ते घडत नसेल तर माझी नेमकी कोणती प्रकृती आड येते, त्याच्यावर मी काय उपाय करायला पाहिजे? एवढं अधिकरण जर समजलं तर जीवनात केवढी बहार येईल तुम्ही कल्पना करा, सगळी ज्ञानेश्वरी द्या सोडून. तसंही म्हटलं तर गुंजभर सोनं आणि मणभर सोनं याच्यामध्ये सोनेपणात काही फरक नसतो. अशा तऱ्हेने ओवी ओवी आपण आपल्या प्रतीतीची कशी होईल याच्याकरता वाचनातूनच प्रेरणा घ्यावी. वाचन करत असतानाच आपल्याला ते समजलं पाहिजे. तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. ध्यानाला बसतो मी, ध्यानाला बसताना वैराग्य विचार थोडा तरी माझ्या मनात आहे का नाहीये? कमी कर्मकांड म्हणून ध्यानाला बसतो. जेवढा वेळ ध्यानाला बसायचे तेवढ्या वेळामध्ये मी विषयांखेरीज देखील परिपूर्ण आहे, मला विषयांची गरज नाही, आवश्यकता नाही. अशा प्रकारे ध्यानाला बसणं हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. त्यामुळं विषय अक्षरशः बाहेर पिटाळून लावले. आणि शरीरामध्ये मन एकंदर केलं. कसं एकंदर करणार? कुठं आहे मन? मन हृदयाच्या ठिकाणी आहे, मस्तकाच्या ठिकाणी आहे का? आणि कुठं आहे? 11 इंद्रिय म्हटलेलं आहे पण त्याला ठराविक स्थान नाही. ज्या इंद्रियाला जशी प्रेरणा मिळेल आणि तसा विषय, त्या विषयाने ते इंद्रिय प्रेरित होईल त्या ठिकाणी मन असतं. अपार इच्छा खाण्याची झाली आणि समोर पदार्थ आहे तर तुमचं मन त्यावेळेला रसनेच्या ठिकाणी असतं, ते सर्व ठिकाणी भटकतं शरीरात. असं मन सगळीकडे भटकणारं एकत्रित करायचं आहे. ते श्वासावर आणायचं आहे. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामी करीती. असं फिरणारं मन सगळीकडून ओढून आणून वैराग्य विचार सदृढ धरून प्राणापान गतीवर आणायचं. हे कोणी आणायचं? का नुसता अभ्यास करायचा? काय अभ्यास करायचा? ज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणजे. त्यामुळं आपण करत असलेल्या ध्यानाच्या अभ्यासात ज्ञानेश्वरीचा अभ्यास येतो हे समजून घ्या. आता पालख्या येतील, आपण सगळे एसपी कॉलेजमध्ये जमा होणार, तर आपण जे काही संकीर्तन करू, जी भजनं म्हणू, तर त्या नटनाचानी कीर्तनाच्या आपल्या जीवनातली सगळी पापं त्याचं प्रायश्चित्त झालं असा पवित्र विचार मनात आणू. हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. दोन प्रकारे अर्थ आहेत. विनोबा असं म्हणतात की मुलगा वडिलांना म्हणतो की हॉर्स म्हणजे काय, तर वडील म्हणतात की हॉर्स म्हणजे घोडा. आणि मुलगाही लक्षात घेतो HORSE हॉर्स घोडा. पण त्या हॉर्सचा खरा अर्थ घोडा या शब्दात नसून तो तबेल्यात उभा आहे. तो काय घोडा या शब्दात उभा आहे, त्या तबेल्यात त्याला दाखवायला पाहिजे हा हॉर्स आहे. याला एका भाषेत घोडा देखील म्हणतात. तसं आहे ना, शब्दाचा अभ्यास आणि तो अभ्यास अनुभव अभ्यास परिवर्तित होणं, या दोन्ही मार्गाने खरा अभ्यास होऊ शकेल. त्यामुळं हा जो अर्थ आहे शाब्दिक अभ्यास आहे, तो शाब्दिक अभ्यास तिथल्या अवघड शब्दांना आत्ताचे सोपे मराठी शब्द यांनी काय अभ्यास होणार, यांनी एक प्रकारचा अभ्यास निश्चित होईल. पण आपल्याला त्या अभ्यासावर थांबायचं नाहीये. त्याच्याऐवजी त्या ओवीला जर तुम्ही प्रश्न विचारलेत आणि ते माझ्या जीवनात कसे उतरतील याच्याकरता थोडं आत्मपरीक्षण केलं आणि तसा निश्चय केला, तर मग एका बाजूनी ज्ञानेश्वरीचा अर्थ कळेल आणि दुसरी बाजू अशी असेल की दुसऱ्या बाजूनी त्याचा अर्थ प्रतीतिगम्य होण्यासाठी मदत होईल. आणि आत्मविश्वास ही अशी एक विलक्षण गोष्ट आहे. शब्द ज्ञानापेक्षा जर अशा प्रकारे काही एक मन शांत होतं, ध्यानाला बसताना वैराग्याचा आधार घेऊन ध्यानाला बसायचं आहे हे समजलं आणि खरोखर बसत गेला, तर जो साधनेने आत्मविश्वास निर्माण होतो, मग पुढचे अर्थ कदाचित आपले आपण देखील उलगडतात. आपलं आपल्याला देखील कळायला सुरुवात होते. कारण परमार्थ असा 9000 ओव्यांमध्ये सांगितला म्हणून एवढा मोठा नाहीये, अगदी छोटा आहे. आपल्या चित्तवृत्तींचा निरोध आणि द्रष्ट्याला स्वरूपबोध, या मूर्तीमध्ये परमात्म्याची कल्पना करणं, आणि जर जडाच्या ठिकाणी परमात्म्याची कल्पना आपण करू शकलो, खरं म्हणजे समजते की आत परमात्मा नाहीये, चैतन्य नाहीये, तरी देखील चैतन्य आहे अशी भावना धरू शकलो, तर मुळात तुमच्या देहाच्या आत चैतन्य आहे ना, त्या चैतन्याचा बोध होतो. मूर्तीपूजेपासून हा लाभ होतो. परमार्थ अगदी थोडा थोडा आहे, त्याचा विस्तार पुष्कळ केलाय, पण इतका विस्तार करण्याएवढा मोठा नाहीये. पूजा आपण करतो, पूजा घेता ती प्रतिमा, त्याला नैवेद्य दाखवतो, निरनिळे पदार्थ करून हार फुलं स्नान घालतो, ओवाळतो, पण अंतरात्मा त्यामुळं सुखावतो. तुम्ही सजीवांची पूजा, व्यक्तीची पूजा ही अहंकारी मनाला मानवत नाही. एका माणसाने दुसऱ्या माणसाला नमस्कार करणं हे अहंकाराला पटत नाही. असं असल्यामुळं तुमच्या अहंकाराला एवढं पटतं की आज ज्याच्या चैतन्य नाहीये त्याची पूजा करू, मग आहे असं धरून पूजा करू, हे जास्त सोयीस्कर वाटत. कारण व्यक्तीला प्रकृती असते, गुणावगुण असतात, आपल्या दृष्टीने खरंच असतात नसतात या कुठल्याच गोष्टी मूर्तीपूजेमध्ये नाहीत. त्यामुळं पूजा प्रतिमा घेते अशा भावनेने मूर्तीची पूजा करावी आणि अंतरात्मा सुखी व्हावा. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा निघोनी गेले. ज्यांची पूजा करतात ते काही आता शिल्लक राहिलेले नाहीत, ते कधीच निजधामाला गेलेले, त्यांच्या प्रतिमांची पूजा तुम्ही करता तरी ते निजरूपी असती, ते तुमच्या आतच असतात, निजरूपामध्येच तुमच्या असतात. निजरूप ते जगत ज्योती. प्रत्येकाला अगदी थोडं लॉजिक आहे, परमार्थाच्या ज्या साधन आहेत त्याला फार मोठं लॉजिक नाहीये, खूप थोडं लॉजिक आहे आणि तेवढ्यापुरताच परमार्थ आहे. हे जमवणं जड जात, जर काही असेल तर जमवणं जड जात. तरी संतांचं व्यवसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी, येण्याची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. सगळा प्रश्न आपल्या अहमचा आहे. संतांच्या संगतीत जाऊन बसला, जसं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची पूजा करायला कतरते, पण आता तो संकोच गेला, संतांकडे जाण्याची बुद्धी झाली आणि संतांबरोबर राहायला सुरुवात केली. आपोआपच संत जे बोलतात सांगतात ते कानावर यायला लागलं, श्रवण घडायला लागलं, त्या दृष्टीने प्रेरणा झाली. त्यामुळं योगाचा आणि ज्ञानाचा दोन्ही ठिकाणी वास होऊ लागला. योग ज्ञानी पैसता, योगाची माहिती मिळाली, अभ्यास सुरू झाला आणि अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवचा अशा आत्म्यासंबंधी कळलं आणि योगाच्या अभ्यासाने हे ज्ञान प्राप्त करायचं आहे एवढं समजलं. योगाचा अभ्यास सुरू झाला, ज्ञानाची उपासना सुरू झाली आणि हे जो करतो आहे तो गुरुसेवाही करायला लागला वैराग्य भावने. म्हणजे स्वतःच्या इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या विषय वासनेला जरा अटकाव केला आणि गुरुसेवा करायला सुरुवात केली. एवढ्या सत्कर्मांनी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येण्याची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे, आत असणारं अज्ञान नाहीसं होत. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, आणि त्याच्या ठिकाणी जो अहम असतो त्याला आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत असा बोध होतो. म्हणून एका बाजूनी शब्दाचा अभ्यास जो बरोबर चालला यांचा आणि दुसऱ्या बाजूनी, आणि तेच त्यांनी म्हटलंय, तसे आचरण होत नाही, कर्मे होत नाहीत. खरी त्यांचीच नव्हे तर सगळ्यांची अडचण तिथंच आहे. ज्ञानोबांच्या प्रतिभेच्या आश्चर्याचा एक आनंद आहे. त्यांनी काय, ज्ञानेश्वर महाराजांना आपण सर्टिफिकेट देऊन तरी काय करणार. पण तसे जमणे जगणे ही लांबचीच गोष्ट राहते, ते कसे जमवावे, तर अशा प्रकारे त्या ओव्या आचरणात कशा येतील हे पाहणं हा ज्ञानेश्वरीचा खरा अभ्यास आहे. बाकी या अभ्यासाला अंत नाही. एक एक विभाग जरी घेतला मी चैतन्य महाराजांकडे मध्ये गेलो होतो तर ज्ञानेश्वरी मध्ये साहित्याचे जे गुण आहेत त्यांनी सांगितले, आता माझ्या तेवढी चर्चाही लक्षात नाही. त्यांनी मला वाटतं सांगितलं की साहित्य या मान्य साहित्य असं जर ही जी संज्ञा आहे त्याच्याकरता साहित्यामध्ये काय समजा 25 गुण असतील तर त्याच्यातले 16 तरी असणं आवश्यक आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये ते 25 च्या 25 ही आहेत आणि काही ठिकाणी जे वाङ्मयात सापडतात की हे साहित्य गुण आहेत तेही आहेत, म्हणजे 25 पेक्षा अधिक आहेत. असा अभ्यास करायला गेलं तरी देखील कठीणच आहे. जे भाषेचे अभ्यासक आहेत मराठी किंवा इंग्रजी किंवा एखादी भाषा घेऊन काय MA PhD होतो तो देखील, मी सगळी अगदी PhD झाल्यावर देखील सगळा संपन्न झालो असं म्हणू शकत नाही. त्यामुळं या अशा स्थूलमानाने अभ्यासाला तर अंतच नाही. म्हणून आपली जी तहान आहे ती तहान अक्षरशः ओंझळभर पाण्याने भागणार आहे आणि ते ओंझळभर पाणी ज्ञानेश्वरीचा नेमका छोटासा अभ्यास सद्गुरूंकडून श्रवण आपल्या जीवनामध्ये ती ज्ञानेश्वरी कशी उतरेल याकरता विचार करणं, याकरता देखील अर्थ लावणं, याकरता आपण काय करायला पाहिजे हे ठरवणं आणि तसं आचरण करणं, यांनी मग ज्ञानेश्वरी उलगडत जाते. यांनी मात्र ज्ञानेश्वरी, जसं स्वामीजी म्हणतात की मला सगळ्या ज्ञानेश प्रत्येक ओबीचा समोर आणलेल्या मला अनुभव आहे असं मला लक्षात आलं तसं होऊन जाईल असा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे. एक अर्धा मिनिट आपण डोळे मिटून शांत बसू. हरी 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 स्वामी जी नारायण. हरी हरी बोला कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.